राम राम म्हणलं पाहुण राम राम
राम राम
कोणत्या गावचं
आम्ही शेवगावचं
शेवगावचं बरं झालं तुम्ही
आम्ही तळणीचं
बरं 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 बरं
आणि तुम्ही कुठलं
अहो मी नगरचा
असं का म्हणजे आपण जवळचे झालो
जवळचे शिवभाऊ
बरं काय म्हणता
तुम्ही जागरण करता का
हो
आम्हाला जागरण करायचं
असं का
बरं काय सुपारी घेतान
5051
5051 देऊन टाकू
बर
तुमच्याकडे मुळे आहेत
दोन आहेत
वा 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 म्हणजे चांगलं जागरण झालं पाहिजे बरं का
धन्यवाद
तुम्हाला 5001 सुपारी देऊन टाकू आम्ही
बरं बरं
पण देवाचा वाग्या असावा कसा
कसा
सांगायला पाहिजे
हो
ओम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी सावद होऊनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी बोध बुधनी ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी
महाद्वारी
भरी तरोडगा करुणी उचला देवाची तळी
शवास
वाईट नजरेने पाहू नका मुळी पडताना नरका द्वारी
बरोबर
सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी
बरोबर आहे
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी
हे
बघा आता गण झालेला आहे गवळण सुद्धा झालेली आहे
हो
आता एखाद खंडोबाचं गीत आम्हाला म्हणून दाखवा
बरोबर
हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा शिवशंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
देवाला वाहू दिल भंडारा हाताला माळ लावा हो शिवशंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
पात्र
समय लावा हो शिवशंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा
पाच उठ पिवळा कपडा शोभून दिस सात फळ पुजा हो शिवशंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा
तांदूळ माणिक मोती घट बसविला त्याच्या वरती जवाला आरती ववाळा हो शिवशंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा
शंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा